नैतिक विलुवलु मनवचंच बारे परिचय हमी करौच निर्णय खर काय नैतो लबड़ काय होये मनुन मनवच गोस्ट नियति वोर अनिक नैतिक विलुवलु मनवचं वोर आदर होवुन रहते अंदी हमी थे निर्णय कस घेतव दुसरा थे निर्णय चवनी हावु की नहीं अनिक तीजवनी चालथवु की नहीं नैतिक विलुवलु मनवचे तितका मुख्य कहाँ होयेते हे रोजं परहलेले डाक्टरा सांगवले वाकच कामा करवसाटी बड़राहवच वाला त्यांपनु त्यांचे दादीबापंता परिशन करेजोकचे खूबजुग हायेते तो अता अत तयार झालेले सांकेतिकता त्यांपा एक नुकसानता कुसास आंथाय हमी हे करुवच्चु मनुन मनवचे प्रश्नले समदेनलेकाय हो मनुन सांगवचा दम हाये तो हमी हे करुवच्चु की मनोच प्रश्नता जरसीमान थामुन हमच हमीस पूसवचा खूब अवसर हाये कारण काय मलेना कही रहो करवचा दम हाये नैकी मनुन करवचा हरियेक सस्तस मनुन मनवचा खूब गलती होये हमच जिनगनी पा कही बार हमी चकोट रहावचे चे बारेत घेवच निर्णय हमी चकोट रहावचे वोर प्रभाव करू सकते समदे घटनेम पा कौन था बराबर होये बराबर नहीं रहा तो कौन था होये मनुन कई हमले प्रश्न यू वचु हे समदे कारणंकुन वैद्य अनेक नीतिशास्त्र कितिको मुख्य होये मनुन सांगु वचु तो हमच समाज पा रहा च मानसम पा रहा च समस्या काय मलेना कौन थे चकोटियो कौन थे वाइटियो चौव साटी कितिको रकमीचे रस्तेंकुन धांद्रुत रहते नैतिक विलुवलु मनवचंता कसहामी पाटिस्तम करता हुयो त्यांले त्यांचे सोंत आलोचनास त्यां पहायते पोट उतरवचे बारे हमें चर्चा करुन देख लेना एकला मानस अपनाचे नैतिक विलुवेत धरुन त्याज पोट उतरवले हो नहीं मने पानी त्याजे सेजदारांचे नैतिक विलुवेत धरुन त्याज पोट उतरुन टाकवले अंगीकार करावचा आस्कार हाये नैतिक विलुवंच बारे सिकलेले हे दोगांचे उद्देश पा राहावचे दुसरे दुसरे रकमीचे सोचवसाठी उपयोग होते तितलास नाही पाने दुसरे दुसरे नैतिक विलुवलंपा राहावचे वादनलंता ऐकून हमी एक अंचना टाकू शकतो हे खूप मुख्य होये कहा मलेना साधारण समाज पा राहावचे माणसा कितिको रकमीचे खायदेंता करत राहतेत निर्णयनले राहावचे प्रणालिका हमी एक केलेला निर्णय बरोबर होये की नहीं मनुन मनवचे बारेत माणसा कस चोवू शकतेत हमी वोडकवच काय मलेना माणसा एक निर्णय घेतानी एक मोठे परिशनी पर राहतानी तसले निर्णय घेतेत त्यासाठी काय मलेना त्या परहावचा नीती काय होययो त्याहनी नाही ओळखेत तसस तसले हालती पर राहतानी त्याहनी तितला हुशारीना नाही देखेत त्याहनी थे रकमीना जवूत त्यांले थे वक्तिपा कोणत चोकोट लागतेयो थेस करतेत तो उरलेले वाले थे निर्णय चोकोट होयो न होयो पूसून निर्णय घेतेत हमपा खूप जुग झना कोणते चोकोटियो कोणते वाईटियो मनावचे घटनेंपा दुसरे माणसांचे वाने खूप हिम्मतीना राहतेत दुसरे वाले हमले करवचे कामांच्या बारेत अनेक खूप ख्यालीन राहतेत हमचा सेजेदार झालेला माणसाचे चोकोट राहावचे बारेत हुशारीनं राहावचा अपन सिकले घटनेंचे बारेत खूब हुशारीना रहाव त्याहनी कवचले त्याहांचे हालती तधरून बदले नसला हे चकोट राहावचेले काम देवावचे चुटकेंता खटकने त्याहांचे जिनगनी पा पाटिस्तम कराव कोणताही रहो कैसनाही होये हंप राहावचे दुश्मनीता कस काम कराव म्हणून चिंता करावचे दुनकाई हंप राहावचे थे दुश्मनीता अंगीकार करावले हमी त्याहांता शिकाव जरासी त्यासाठी वाच अनेक वाचव दे मनुन सांगवते बराबरुस हाये की हे पद्धती हमी देखलेना कोटी कै समधी अंगीकार करावचे कटकने हिसाब नहीता तो असले नैतिक मनावचे सिद्धांतालुंता अर्थ नसलेवनी चोववसाठी हमी खूप आलोचना करावचा कैस काम नहीता अतएन एक मोका थती खरा कोणताही नाही राहलेना मग कटकने राहावचा निवेदिका काय म्हणलेना कोणते कटकने राहावचे खरा राहावचे काय नाही राहाव अतएन एक मौका हरियकता हमी सोसतो मनुन निर्णय केलेना हमचे धीरता तेरी सोसव मनुन कोसित केलेना काय होते। अतपरन सांगलेले गोष्टींकुन खेलवचा एक लहान पोरांचा खेल नो है। सापेक्षवादीचे नैतिकता त्याज जिनगनीपा हे खरा राहवचे कलिपा सत्य नाही होऊ सके। मनुत अनमिन होऊत हमचे कायद्यांचे मदत राहवचे काही तेडा राहतनी काय नैतिकता मनवचा साधारण जागा माणसाचे वागणुकप दिसते। उदाहरणले कितको जातींचे कायदेंपा कोणते रहो जीवत खावसाठी अंगीकार नाही करते। नैतिक सूत्रालु मनवचे एके प्रत्येक पद्धतीपा बहिर्गतम करवचा पडताय। थे बहिर्गतम करवचे रकमी खूप मुख्य होयते। उदाहरणले कोणताय रहो जीव म्हणलेना काय पणी हमी चोवलेलं काय म्हणलेना तुम्हाले सांगलेले चुटकेंपणू सांगवचे काही मुख्य होयते। हे सिर्फ खर्रस म्हणून हमले समजते। असंचे चुटके कोटून येतेत नैतिकाचे प्रकटना मनवचे एक माणसाचे हृदयचे अंदरनू येवचे गोष्टीस म्हणून सांगवचे काही जणांचे बारेत हमी आलोचना करून असले रकमिता भाववादम म्हणून काही म्हणतेत। उदाहरणले माणसांत मारून टाकवचा गलती होये म्हणून मनवचे प्रकटनांचे बारेत त्यांचे सोशांत पूसून देखलेना थे गलतीवानीस दिसताय। मनवचा जवाब सांगवचू असलेवाले माणसांले नैतिकाचे प्रकटनालू मनवचे माणसांचे सोचंदून काय तितला त्यांले काहीच नाही लागे। नैतिकता मनवचा असले कटकणे झालेले आनंदून काय आपणाचा आपण करावचे निर्णयवर आधार होऊन राहते। हे पद्धतीपा राहवचा समस्या काय म्हणलेना कितीको जण माणसा त्यां पर राहवचे स्वतः आलोचनांत धरून नाही पाणी त्यांले राहवचे धंदौलतीचे कारण खरं काय नी लबड काय मनवचेचे बारेत निर्णय करावले पुढे येतेत। एक मिनिट दुसरे रकमीना हे प्रश्नाचे बारेत हमी परिशीलन करून एकला माणूस कोणतायो दुसरे माणसाता मारून टाकला हंपनू काही जण मात्रमूस मी तसं करावं म्हणून म्हणलो त्यासाठी तसं केलो म्हणून मनवचे गोष्टीता शाक देवचेवानी म्हणतेत। खरं सांगव म्हणलेना तसं होवसाठी त्यांचे आलोचनांता हमी नाही धरू पाणी ते होवचेले कारण काय मनवचे गोष्टीत मात्रमूस धरतू यती हमी हेतु ठेवची गोष्ट काय म्हणलेना आपणाचे स्वतः आलोचना मारून टाकवचे हालतीपा आणेजोग रस्त काढूवचू। काही बार हमी हमचे पक्केना राहलेवालेचे मिठाई चोरवचा तप्पू म्हणून हमले ठावस अनेक दुकानप जाऊन घेवव घेऊन खावव मनवचं काही ठावस तरीपणे ते गलतीता करतूच राहतो। हमचे स्वतः आलोचना हमले खूप मुख्य सोयते पणी नैतिक विलुवलू मनवचनले पक्का थेस कारण नाही होयते। माणसा कहले जास्ता विलुव देते तुम्ही एक दवाखानेपा एक कार्यकर्तवानी हा म्हणून तुम्ही आलोचना करा तो तुम्हाले पाहजे राहिलेला काय होयो थे तुमपा नाहीता असले हालतीपा दोघीजणा बेमरीवाल्यांचे मदत राहवचे वाचवचे अनेक मरवचे समस्येचे बारेत तुम्ही एक निर्णय घेवव तुम्हाले काहीच अनुमान नाहीता। तुम्ही घेवचा निर्णय बेमरीवाल्यांपणू एकला मरवचेले आणि एकला वाचवचेले कारण होऊन राहते। असे सालांचा बुडगा नाही तो दहा सालांचा पोरगा एकला धनवान नाही तो समाजपा जिम्मराहावचा एक साधारण माणूस आणि चाला व्यवचवाला माणूस नाही तो चाकवाले गाडीलेस परिमितम झालेला माणूस जिंदगीभोर सुय्या आणि गोल्या घेवचं माणूस नाही तो जिंदगीपा कवस तसले औषध नाही खावचं माणूस लग्न होऊन 30 सालांचा वयसवाला एक नवरा आणि तिघीजण पोरा राहावची एक बाई नाही तो लग्न नाही झालेली 30 सालांची बाई न्यायाच्या बारेत खूप चोवलेला माणूस नाही तो कोणतीच गलती नाही केलेला माणूस खूप अंदंगा राहावचं माणूस नाही तो जर्रकाय अंदम नाही राहावचं माणूस जिनगणिपा कवस सिंडोरपणाता पसंत नाही करावचा माणूस नाही तो जिंदगीभोर सिंडोरपणा पस पसंत करावचा माणूस खूप तकलीफ भोगून काम करून एक नव्य जिनगणिता तयार करावचा माणूस नाही तो आपणाचे जिनगणिपा कवचले दुसऱ्यांवर आधार पडतम होवचा माणूस मी खूप कमाई करावचा माणूस नाही तो कोणताय कैस झाले ना काय माले कैस करावचं नाहीता मनवचा माणूस तू मापू सकतेस की वद्र राहावचे वालनले बरोबरची कोणती रकमेना निर्णय घेतेसो, हे किती स्वस्त होये? तुम्ही देवाचो जवाब, तुम्ही कहाले जास्ता विल्व देतायो चोवते, तसे वनीस कोणता चोकोट कोणता वाईट यो, म्हणून मनावच्या गोष्टीचा तुम्ही कसा निर्णय घेतायो त्यात काही चोवते। घटने मनावचे कसं राहतेत, कैस रहो फोडून सांगवचे पा, त्यात सार्थाने कितीको जण माणसा नहार काय म्हणले ना, नैतिकता मनावचा कमी होणे कोण घेवचा निर्णय राहते, त्याने सांगवचं काय म्हणले ना, हे सिर्फ घटनेच्या बरोबर आलोचना करावचा म्हणून म्हणतेत। हमी समधे घटनेचा स्वभाव तर धरून कोणते चकोटो कोणते वाईटियो मनावच्या गोष्टी पा येतो, यात नैतिकतापर्यंत पूर्वेजोग डायंथोलॉजिकल म्हणून म्हणतात। हमी बरोबरच हुशारीनं आलोचना करून निर्णय घेतले ना काय, माणसा ते निर्णयले उरपटी राहूवचो, कोणतं काय झाले ना काय पाणी। हमी समधे हरेक घटनेंपा बरोबर रीतीनंच समधे वक्तींपा आलोचना केलो, त्याच्या वाकचं कारण नाही राहणे कोण, तेच रीतीनं आमचं वागणूक हमले राहवचे भेवंत हमी घेवचे निर्णय बरोबर होयो नहोयो म्हणून मनवचेता दाखवतेत। हमले कोणते करव म्हणून समजले ना काय, हमी कितीको घटनेंपा त्यात करे नसला राहतो। नैतिकचे तत्ववेतलो मनवचे कोणता चोकोटो कोणता वाईटियो समदा आलोचना करूनच घटनेता धरून खुशी होतेत, तो कोण होयतो नैतिकाच्या व्यवस्थेचा उपयोग करव म्हणून म्हणतेतो, त्याने काय करव म्हणले ना, या जे अंदी नैतिकाचा व्यवस्था केले ते आता हमी बाहेर काढाव, आताही राहावचे दुनियापा हमी देखले ना, हमी हरबार काय कितीको चुटकेंकून एकता निवडवसाठी जबरदस्ती करावचा पडताय, तो हमी कवा काय कराव, फायदेसाठी रस्ता देखावचा, कोणता चोकोटो कोणता चोकोट नहोयो मनावची निर्णय घेवले हमी उपयोग करावचा सीधा रस्ता कोणता म्हणले ना, प्रतिपादित चर्याचा परिणामालु कसहायतो एक बार देखाव, असा करव चेपा अनेक एक पद्धती कोणती म्हणले ना, माणसा खुशीनं राहावसाठी कोणते उपयोग होत आहेत म्हणून मनावच्या गोष्टींवर आलोचना करावचा खूप जुरत आहे, असं करणेकून कोणते चोकोटो कोणते वाईटो होईतो म्हणून एक अंचना टाकूवचो। काही जण तो कोणता घटना त्याहले खुशी तर देत आहे त्यात आदर करून निर्णय तर घेते, असले पद्धती तर सुखप्रिय सिद्धांतम म्हणून म्हणतात। दुसरेवाले युटिलिटारियनिझम म्हणून मनवची पद्धती तर उपयोग करतात, हे काय वादना करताय म्हणले ना, दिलेले परिस्थिती पा हमी घेवच चर्या थती राहिलेवाले कितीको जणा माणसांले खूप मोठी खुशी तर देते। हे पद्धतीचे प्रकार नीती मनवची हमले भेटवचे दुसरे दुसरे रकमीचे पाप करावचेचे आदरणा हमले येवचे सुखत रहो नाही तो दुखत रहो तसवे करावच्यावानी राहते, तो वद्रवद्रा त्याजवर जाहून टोंडपुडा सांगव म्हणले ना, हे कितीको रकमीचे परिशनंथ आणते अंदी खुशीता अनेक दुःखपा राहावचे तकलीफांता सुरू करावच्यांता अंचना टाकावचा दुसरं काय, समधी जण माणसांले काय बरोबरची झालेली खुशीता पाहजेल म्हणून कोणे जागे पोटी करते तो ते जागी समस्याचा परिष्कार करावसाठी निर्णय करावचा खूप कठीण। तिसरी गोष्ट काय म्हणले ना, झालेलं घटनेत धरून कोणता खरा होयो कोणता लबड होयो म्हणून निर्णय करावचं काय खूप कठीण। घटना झाल्यावर थती राहावच्या माणसांचे आलोचनांता आणि त्याचे उद्देशांता बाहेर काढावचा खूप जुरत आहे, आखरीपर्यंत केलेनास करावचे कामंपा अर्थ समजते की हमले समधनले प्रेम पाहजेल आणि एक रकमीचा तारीख काय म्हणले ना, आमच्या परिस्थितीनले त्याच्या वाकची नीती हे हालतीपा हमी आमच्या जिनगणिता चालवासाठी नैतिक विलुवलनले मोक देले ना काय, काही वक्तींपा परिस्थितींचे बरोबर त्याहंता पकेन ठेवतो, एक कटकने केलेला नैतिक मनवचेंता चुनवचेपा होवचे परिमाणालांवर अनेक एक बार ख्याल ठेवून हे रकमीपा राहवचेचे बारेत विमर्श करावचे वाल्यांचा अनुमान काय होये, खूप जास्त झालेलं प्रेमा खूप सस्ता मापवचू की एक हालत मनवची कवा सुरू होते कवा खतम होते, कोणतं प्रेम कराव म्हणून मनवच्या गोष्टीचा निर्णय घेवचा आल्यावर आमची हालत कसं राहते, याच्याबद्दल कोणी रहो प्रेम मनावचे सूत्रम था खूब खुशी मनावचे पुस्तकीकन शिकवचू मनुन सोबूत कराव नहीं सकले। उदाहरण ले न्याय सूत्रम।